खंड तिसरा प्रकरण पंधरावे महासभेमध्ये महासभा सुरू झाली. मंडपाचा भव्य देखावा, स्वयंसेवकांची रांग, व्यासपीठावर बसलेली वडील मंडळी वगैरे बघून मी घाबरलो. असल्या सभेत माझी काय दाद लागणार या विचाराने मी गोंधळून गेलो. अध्यक्षाचे भाषण म्हणजे एक पुस्तकच होते, ते सगळे वाचता येईल अशी स्थिती नव्हती. त्यापैकी काही काही भागच वाचण्यात आले. नंतर विषय नियामक मंडळाच्या सभासदाची निवडणूक झाली. गोखले मला त्या मंडळाच्या बैठकीला घेऊन गेले. सर फिरोज शहांनी माझा ठराव घेण्याचे तर कबूल केलेच होते, पण तो ठराव विषय नियामक मंडळापुढे कोण मांडील, केव्हा मांडील असा विचार करीत मी बैठकीमध्ये बसलो होतो. एकेका ठरावावर लांबलचक भाषणे, सगळी इंग्रजीत. प्रत्येक ठरावाचे पुरस्कर्ते थोर थोर लोक. या नगाऱ्यापुढे माझ्या टिमकीचा आवाज कोण ऐकणार? रात्र अधिक होत चालली तसतसे माझे काळीज धडधडू लागले. अखेर अखेरचे ठराव अलीकडच्या विमानाच्या गतीने चालले होते असे मला आठवते. सर्वजण निघून जाण्याच्या तयारीत आहेत. रात्रीचे 11 वाजले आहेत. माझी बोलण्याची हिंमत होत नाही. मी गोखल्यांना भेटून घेतले होते, त्यांनी माझा ठराव पाहिलेला होता. माझ्या खुर्चीपाशी जाऊन मी हळूच म्हटले, माझे काहीतरी करा. ते म्हणाले, तुमचा ठराव स्मरणातून गेलेला नाही, येथील घाई तुम्हाला दिसतेच आहे, तरी पण या ठरावाचे मी विस्मरण होऊ देणार नाही. कसे काय आता आटपले ना? सर फिरोज शाह म्हणाले, दक्षिण आफ्रिकेचा ठराव राहिला आहे ना, मिस्टर गांधी केव्हाचे वाट पाहत राहिले आहेत. गोखले चटकन म्हणाले, तुम्ही तो ठराव पाहिला आहे का? सर फिरोज शहांनी विचारले. अलबत्त. तुम्हाला तो बरा वाटला? योग्य आहे. तर मग गांधी वाचा. मी कापत कापत वाचून दाखविला. गोखल्यांनी अनुमोदन दिले, एकमताने पास. सर्वजण एकदम बोलले. गांधी तुम्ही 5 मिनिटे घ्यावी, वाच्छा म्हणाले. हे दृश्य पाहून मला बरे वाटले नाही. एकानेही ठराव समजून घेण्याची तसदी घेतली नाही. सर्वांना घाई झालेली होती. गोखल्यांनी पाहिला होता तेवढ्यावरून इतरांना पाहण्याची किंवा ऐकून घेण्याची जरूर राहिली नाही. सकाळ झाली. मला माझ्या भाषणाचा घोर लागून राहिला होता. 5 मिनिटात काय बोलायचे? मी तयारी तर भरपूर केली, पण पाहिजे ते शब्द सुचत ना. भाषण वाचायचे नाही असा निश्चय केला होता, पण दक्षिण आफ्रिकेत भाषण करण्याची झालेली सवय या ठिकाणी बुजून गेल्यासारखी दिसली. माझ्या ठरावाची पाळी आली तेव्हा वाच्यांनी माझे नाव पुकारले. मी उठलो, डोके गरगरू लागले. कसाबसा ठराव वाचला. कोणा एका कवीने आपले काव्य छापून काढून प्रतिनिधींना वाटले होते. त्यामध्ये परदेश गमनाची आणि समुद्र पर्यटनाची स्तुती केली होती. मी ते वाचून दाखविले आणि दक्षिण आफ्रिकेतील दुःखासंबंधी थोडासा उल्लेखही केला. इतक्यात सर दिनशांची घंटा वाजली. मला खात्री होती की अद्याप 5 मिनिटे मी घेतलेली नाही. मला सूचना देण्यासाठी ती घंटा 2 मिनिटे बाकी असतानाच वाजविली होती हे मला माहीत होते. मी पुष्कळ जणांना अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास भाषण करताना ऐकले होते, तरी पण घंटा वाजली नव्हती. मला वाईट तर वाटलेच. घंटा वाजताच खाली बसलो, पण तेवढ्या काव्यामध्ये सर फिरोज शहांना जबाब मिळून चुकला असे माझ्या लहानग्या बुद्धीला त्यावेळी वाटले. ठराव पास होण्याबद्दल विचारायलाच नको. त्यावेळी प्रेक्षक व प्रतिनिधी असा भेद विशेषचा नव्हताच. ठरावांना विरोध वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वजण हात वर करायचेच. येथून तेथून सर्व ठराव एकमताने पास होत माझ्या ठरावाचेही तसेच झाले. त्यामुळे मला ठरावाचे मोठेसे काही वाटले नाही, तरी पण महासभेत ठराव पास झाला एवढीच गोष्ट मला आनंद वाटण्यास पुरेशी होते. महासभेचा शिक्का ज्यावर पडला त्यावर सर्व भारतवर्षाचा शिक्का पडला या विचाराने कोणाचे समाधान होणार नाही.